लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी। एका मराठी अभिमान गीतातील ह्या काही ओळी। मी प्रार्थना कळसकर, मायबोली मराठी। मराठीची माय महाराष्ट्री, महाराष्ट्रीची माय संस्कृत। बऱ्याच इतर भाषांची भावंडं आणि मित्रमंडळी, 2000 अधिक वर्षांची अशी मराठीची वाटचाल। भारतातील महाराष्ट्र राज्याची मराठी ही अधिकृत भाषा आहे, 22 अधिकृत भाषांपैकी एक। मराठी सर्व महाराष्ट्राची जरी असली तरी दर 12 कोसावर बदलते। थोड्या फार फरकाने शब्दांचे अर्थ, हेल, बोलण्याची लकब सर्व काही बदलते। संवेदनशील मराठी जितकी गोड तितकीच रांगडी, जितकी लवचिक तितकीच शास्त्रबद्ध। असे म्हणतात की 9व्या शतकापासून ती प्रचलित आहे, 12व्या 13व्या शतकापासून आज मितीस मराठी लिखाण, शब्द संपदा, सौंदर्य विपुल असेच म्हणता येईल। मराठी माणूस आणि मराठी भाषा जगभर आढळते। 27 फेब्रुवारी रोजी जागतिक मराठी दिन साजरा होतो। यात नवलते काय? आता लक्ष विश्वाकडे, हे विश्वची माझे घर। अंतराळात सोडलेल्या यानातल्या संगीत ध्वनिफितीत देखील एक मराठी बंदिश आहे।